श्री दासबोध दशक विसावा पूर्ण नाम दशक समास चौथा आत्मा निरूपण
श्री राम सकल जनास प्रार्थना उगेच उदास करावेना निरूपण आणावे मना प्रत्ययाचे प्रत्यये राहिला एके कडे आपण धावतो भलते कडे तरी सारा साराचे निवाडे कैसे होती उगीच पाहता सृष्टी गलबला दिसतो दृष्टी परी ते राजसत्तेची गोष्टी वेगळीच पृथ्वी मध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे नाना सुखे येणे द्वारे प्राप्त होती त्याचा महिमा कळेल कोणारा माता वाटून कृपाळू झाला प्रत्यक्ष जगदीश जगाला रक्षितसे सत्ता पृथ्वी मध्ये वाटली जेथे तेथे विभागली कळेने सृष्टी चालिली भगवंताचे मूळ जाणत्या पुरुषाची सत्ता शरीरी विभागली तत्वता सकळ कळा चातुर्यता तेथे वसे सकळ पुराचा ईश जगामध्ये तो जगदीश नाना शरीरी सावकास करू लागे पाहता सृष्टीची रचना ते एकाचेन चालेना एकची चालवी नाना देह धरुनी नाही उंचनीच विचारिले नाही बरे वाईट पाहिले कार्ये चालो ऐसे झाले भगवंतासी किंवा निर्णय आडवे केले किंवा अभ्यासी घातले हे कैसे कैसे केले त्याचा तोची जाणे जगदांतरी अनुसंधान बरे पाहणे हेचि ध्यान ध्यान आणि ते ज्ञान एक रूप प्राणी संसारास आना काही एक शाहणा झाला मग तो विवरो लागला भूमंडळी प्रगट रामाचे निशाण आत्मा राम ज्ञान घन विश्वंभर विद्यमान भाग्ये कळे उपासना धुंडून वासना धरिली तरी ते लांबत ची गेली महिमान कळे बोलिली येथार्थ आहे द्रष्टा म्हणजे पाहता साक्षी म्हणजे जाणता अनंत रूपी अनंता ओळखावे संगती असावी भल्यांची धाटी कथा निरूपणाची काही एक मनाची विश्रांती आहे त्याही मध्ये प्रत्यये ज्ञान जाळून टाकिला अनुमान प्रचिती वीण समाधान पाविजेल कैचे मूळ संकल्प तो हरि संकल्प मूळ माये मधीर साक्षेप जगदांतरी ते चिरूप देखिजे ते उपासना ज्ञान स्वरूप ज्ञानी चौथा देह आरूप या कारणे सर्व संकल्प सोडून द्यावा पुढे परब्रह्म विशाळ गगना सारिखे पोकळ घन पातळ कोमळ काये म्हणावे उपासना म्हणजे ज्ञान ज्ञाने पाविजे निरंजन योगियांचे समाधान येणे रीती विचार नेहटून सापाहे तरी उपासना आपणची आहे एक जाये एक राहे देह धरुनी अखंड ऐसी घाल मेली पूर्वापार होत गेली आताही तैसीच चालिली उत्पत्ती स्थिती बनावरी बनचरांची सत्ता जळावरी जळचरांची सत्ता भूमंडळी भूपाळा समस्ता येणेची न्याय सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। कर्ता जगदीश हे तो खरे, परी विभाग आला पृथकाकारे, तेथे अहंतेचे काविरे बाधिजेना। हरिर्दाता हरिर्भोक्ता ऐसे चालते तत्वता, ये गोष्टीचा आता विचार पाहावा। सकळ कर्ता परमेश्वरु आपला माईक विचारु, जैसे कळेल तैसे करू जगदांतरे। देवा येवढे चपळ नाही, ब्रह्मा येवढे निश्चळ नाही, पायरीने पायरी चढोन पाही मूळ पर्यंत।
इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मा निरूपण नाम समास चौथा।